आजचे दैनिक सुभक्ती पर्वत 28 सप्टेंबर. आमचे कल्याण हेच त्याचे गौरव आहे. तू तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा व दार लावून घे. आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला उघडपणे तिचे फळ देईल. मत्ते 6:6. ख्रिस्ती हेडोनिझम म्हणजे सुख हेच अंतिम उद्दिष्ट या सिद्धांतावर एक सामान्य आक्षेप का घेतला जातो की हा सिद्धांत मनुष्याच्या हितांना देवाच्या गौरवापेक्षा अधिक महत्व देतो. म्हणजे हे शिक्षण माझ्या आनंदाला देवाच्या सन्मानाच्या वर स्थान देते. परंतु खरे पाहता ख्रिस्ती हेडोनिझमचा हा अर्थ नाही हे मी ठामपणे सांगतो. ठामपणे सांगायचे तर आम्ही ख्रिस्ती हेडोनिस्ट म्हणून आमच्या सर्व शक्तीने आमचे हित आणि आमच्या आनंदाचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही तरुण जोनाथन एडवर्ड्स यांच्या पुढील संकल्पाचे समर्थन करतो. संकल्प: मी माझ्यासाठी दुसऱ्या जगात शक्य तितका आनंद मिळवण्याचा प्रयत्न करेन. सर्व शक्तीने, सामर्थ्याने, श्रमाने आणि आवेशाने, किंबहुना आक्रमक वृत्तीनेही माझ्याकडून शक्य होईल तितके किंवा माझ्या मनात येईल तितके मी अनुसरू शकतो अशा कोणत्याही मार्गाने. परंतु आपल्याला बायबलमधून ही एक ज्ञान प्राप्ती झाली आहे की देवाला आपल्यावर, आम्हा पापी लोकांवर ज्यांना त्याची नितांत गरज आहे, त्याची कृपा ओतण्याद्वारे त्याच्या गौरवाच्या परिपूर्णतेची महिमा वाढवणे आवडते. म्हणून आपल्या हितांचा आणि आपल्या आनंदाचा पाठलाग करणे, मग त्यासाठी आपल्याला आपले जीवन गमवावे लागले तरी, हे देवाचा सन्मान आणि त्याचा आनंद यापेक्षा आणि देवाचे जे गौरव यापेक्षा कधीही वर नाही. तर हा पाठलाग नेहमीच देवामध्ये असतो. बायबलमधील सर्वात मौल्यवान सत्यापैकी एक हे आहे की देवाच्या कृपेच्या विपुलतेचा महिमा करणे हे पापी लोकांचे त्याच्यामध्ये आणि केवळ त्याच्यामध्ये आपला आनंद शोधणे आहे. जेव्हा आपण लहान बालकांसारखे स्वतः लीन दीन करतो आणि मी माझा समर्थ या वृत्तीचे कुपोषण करतो, तर आपल्या पित्याच्या मिठीत असलेल्या आनंदाकडे हर्षाने धाव घेतो, तेव्हा त्याच्या कृपेचा महिमा वाढतो आणि आपल्या जीवाची तळमळ तृप्त होते. आपले कल्याण आणि त्याचे गौरव परस्पर विलीन झाले. जेव्हा येशू मत्ते 6:6 असे अभिवचन देतो, तुझा गुप्तदर्शी पिता तुला उघडपणे तिचे फळ देईल, तेव्हा हे ते फळ आहे ज्याच्या पाठीस आपण लागावे अशी देव आपल्या ठाई इच्छा बाळगतो. तो आपल्याला अशा आनंदाचे आमिष देत नाही जो तो आपल्याला देऊ करत नाही. पण हे फळ, हा आनंद, जेव्हा आम्ही लोकांनी आपले गौरव करावे या वृत्तीपासून दूर जातो आणि देवाचा शोध घेण्यासाठी आपल्या खोलीत जातो, तेव्हा काठोकाठ वाहणारा तो हा आनंद आहे. यास्तव ख्रिस्ती हेडोनिस्ट म्हणजे सुख हेच अंतिम उद्दिष्ट या सिद्धांतावर विश्वास ठेवणारे लोक हे त्यांच्या आनंदाला देवाच्या गौरवावर उच्च स्थान देत नाही, तर ते आपल्या आनंदाचा शोध प्रत्यक्ष देवामध्ये घेतात. आणि जेव्हा आपण देवामध्ये सर्वात जास्त तृप्त असतो तेव्हा देव आपल्यामध्ये सर्वात जास्त गौरव पावतो हे महान सत्य शोधून काढतात.